बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संगं शरणं गच्छामि। प्रथम नमो गौतमा चला हो, प्रथम नमो गौतमा,
प्रथम नमो गौतमा चला हो, प्रथम नमो गौतमा, प्रथम नमो गौतमा चला हो, प्रथम नमो गौतमा।
तथागताची तत्व प्रणाली आचरण्याची मुभा मिळाली, जीवनानंदे आज बहरली वैशाखी पौर्णिमा, वैशाखी बुद्धमय उभ्या धरेला, वेत मनीचा मेत इरेला, रम्य चंद्रमा आज उदेला, इथेच थोडे रमा, इथेच थोडे शिला चले उनलेण, बुद्धम शरणम गाउन गाण, करुया पावन अपुले जीवन, होन सारे
गौतमा।
अनुसरा शिकवण बुद्धाची अनुसरा शिकवण बुद्धाची
अनुसरा शिकवण बुद्धाची
जीवनातल्या मंदिर बांधा पूजा समतेची अनुसरा शिकवण बुद्धाची अनुसरा शिकवण बुद्धाची
अनुसरा शिकवण बुद्धाची
अज्ञानी हा समाज सगळा दैवाची माणूस दुबळा सर्वावरती पाखर असुद्या आपुल्या मायेची अनुसरा शिकवण बुद्धाची अनुसरा शिकवण बुद्धाची
अनुसरा शिकवण बुद्धाची
युद्धा मधुनी विनाश आहे विनाशातुनी दुःखच वाहे शस्त्राहूनही महान जगती शांती अहिंसेची अनुसरा शिकवण बुद्धाची अनुसरा शिकवण बुद्धाची
अनुसरा शिकवण बुद्धाची
दीप आकुला आपण वारे तम अज्ञाना दूर करारे हृदयाकुल्या ओढ असूद्या सम्यक ज्ञानाची अनुसरा शिकवण बुद्धाची अनुसरा
शिकवण भूताची जीवनातल्या मंदिरी बांधा पूजा समतेची अनुसरा शिकवण बुद्धाची अनुसरा शिकवण बुद्धाची
लयास गेली युगा युगाची हीन दीन अवकळा जुळा माझ्या भीमरायाचा मळा
पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा
रानमाळ असता भीमान देह इथे झिजविला शिंपडून रक्ताच पाणी शिवार हा भिजविला बहरली कणस इमानी माणस बहरली कणस इमानी माणस नाच तो दोन धळा तयाला कुंपण पंचशिला बुद्धं शरणं मार्ग एक हा जाण्यासाठी भला मिटते भ्रांती मिळते शांती मिटते भ्रांती मिळते शांती खुलते जीवन कळा शहे डुलती कैसे बांधा बांधा वरी गोड लागते साऊली त्या जीवनाची भाकरी मळा राखू फळे ही चाकू मळा राखू फळे ही चाकू घरा बाजूला निळा पाकुपान चाले बाहेरून दुहीचा फुंदा वरती डोके काढी तो आतून हरेंद्र संग धरूया दोघ हरेंद्र संग धरूया दोघ हाती एकीचा विळा
प्रज्ञा करुणा मनुजाचे हे
दिलाया जगा मंत्र कारुण्य सेवा
नमस्कार घ्यावा अहो
नसे भेद काही अता भेद नाही नसे भेद काही अता खेद नाही असाला भला थोर आनंद ठेवा
नमस्कार नामा अहो बुद्ध देव
मने शुद्ध जे थे वसे बुद्ध ते थे मने शुद्ध जे थे वसे बुद्ध ते थे नुरोया जगी क्रूरता द्वेष हेवा
नमस्कार घ्यावा अहो
नमो शुद्ध रूपा नमो आत्मदीपा नमो शुद्ध रूपा नमो आत्मदीपा तमातु नया मानवा मार्ग दावा
नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देव
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स।
बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संगं शरणं गच्छामि।
राजा नवकोटि ता राजा, दयालु दाता माझा, दयालु दाता माझा, अज पुजागा,
पुजागा, दयालु दाता माझा, अज पुजागा, पुजागा, दयालु दाता माझा, अज पुजागा।
पिंपळ पारावर राजग्रहा परी सुंदर, ध्यानस्थ आसनावर बसवील
चिंतनी आचरणाची कळेल तुझ संहिता। अष्टमार्ग हे निश्चित नेतील बुद्धत्वाचा पथा। पंचशीलेचा निवास हृदयी, पंचशीलेचा निवास हृदयी, निर्वाण प्रबुद्ध हो मानवा हो।
गणानी ज्ञान वेचुनी मनोभूमी तुनी तुझा रुजावा बोधी वृक्ष हा पुन्हा त्या शाखेची शीतल छाया लाभावी बहुजना करुणा प्रेरित कार्य तुझे है करुणा प्रेरित कार्य तुझे है संजीवन दे जीवा प्रबुद्ध हो मानवा हो कणा कणानी ज्ञान वेचुनी